आकाशवाणी पुणे प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. देशाच्या अर्थव्यवस्थेची गुणवत्ता आणि सर्वसमावेशकता कायम राखण्याचं युवकांपुढे आव्हान. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं प्रतिपादन. पुण्यातील ससून रुग्णालय प्रशासन सज्जतेचा आढावा. उपचार पूर्ण झालेल्या कैद्यांची तातडीनं कारागृहात रवानगी करण्याचे आदेश. नांदेड जिल्हा कारागृहातील दोन अधिकारी आणि दोन कर्मचारी निलंबित. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं पदकांची 100 ओलांडून रचला इतिहास. आता सविस्तर बातम्या. आगामी काही वर्षात भारताची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर अव्वल स्थानावर येणार आहेच, पण त्याचवेळी त्यातील गुणवत्ता आणि सर्वसमावेशकता कायम राखण्याचं मोठं आव्हान युवकांसमोर राहणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय शिक्षण कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल पुण्यात केलं. पुण्यातील गोखले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्था या अभिमत विद्यापीठाच्या 29व्या वार्षिक दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून पुणे हे शिक्षण आणि सामाजिक सुधारणेचं प्रमुख केंद्र राहिलं असून देशाच्या आर्थिक विकासाच्या आराखड्यात गोखले अर्थशास्त्र संस्थेचं योगदान फार मोलाचं राहिलं आहे, असे गौरवोद्गार प्रधान यांनी काढले. मराठा आरक्षण, शेतकरी आत्महत्या या विषयांवरील संशोधनात गोखले अर्थशास्त्र संस्थेनं दिलेल्या मोलाच्या योगदानाचा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी गौरवपूर्ण उल्लेख केला. आगामी काळात राज्याच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासाबरोबरच आरोग्य क्षेत्राच्या सुधारणांसाठी संस्थेची मदत लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. इयत्ता 8वीपर्यंत शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांच्या पुढील शालेय शिक्षणाची जबाबदारी काही राज्यातील सरकारांनी घेतली असून असा पुढाकार इतर राज्यांनी देखील घ्यावा अशी अपेक्षाही प्रधान यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी काल ससून सर्वसाधारण रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली आणि कोणत्याही प्रकारच्या आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यास रुग्णालय प्रशासन कितपत सज्ज आहे याचा आढावा घेतला. यासंदर्भातील अंतिम अहवाल येत्या 2 दिवसात राज्य शासनाला सादर केला जाईल असं राव यांनी सांगितलं. राज्यातील नांदेड आणि संभाजीनगर जिल्हा रुग्णालयात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक सर्वसाधारण रुग्णालयातील डॉक्टर आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धता आणि अन्य सोयीसुविधांची पाहणी करण्याचे निर्देश दिले होते. ससून रुग्णालयात दाखल प्रत्येक कैदी रुग्णांच्या प्रकृतीचा आढावा तातडीने घ्यावा. उपचार पूर्ण झालेल्या कैद्यांची तातडीने परत कारागृहात रवानगी करावी असे आदेश बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर यांनी दिले आहेत. अंमली पदार्थ तस्करीतील मुख्य सूत्रधार ललित पाटील हा शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशीच ससून रुग्णालयातून फरार झाला होता, त्या पार्श्वभूमीवर ही दक्षता घेण्यात येत आहे. दरम्यान कर्तव्यात निष्काळजीपणा करणाऱ्या नांदेड जिल्हा कारागृहातील 2 अधिकारी आणि 2 कर्मचाऱ्यांना काल निलंबित करण्यात आलं आहे. मानसिक आरोग्य हा वैश्विक मानवाधिकार या मध्यवर्ती संकल्पनेसह 10 ऑक्टोबर रोजी नियोजित जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त पुण्यात आज एक पदयात्रा काढण्यात येणार आहे. कनेक्टिंग ट्रस्ट आणि इतर अनेक संस्थांतर्फे आयोजित या पदयात्रेत पथनाट्य आणि समुपदेशन यांचा समावेश आहे. या दिनानिमित्त पुण्यातील येरवडा इथल्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील वरिष्ठ मनोचिकित्सक डॉ संदीप महामुनी यांनी आकाशवाणीशी बोलताना हा संदेश दिला.
मानसिक आजार आणि मानसिक आजारावरील उपचार यामध्ये प्रचंड सुधारणा झालेली आहे. बरेच नवीन तंत्र विकसित झालेले आहेत, मात्र अजूनही समाजामध्ये मानसिक आजार आणि मानसिक आरोग्य याकडे तितकंसं लक्ष दिलं जात नाही. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मी सांगू इच्छितो की या वर्षीची जी थीम आहे की मानसिक आरोग्य हे सर्वांचा मूलभूत मानवी हक्क आहे. त्यानुसार जर कोणाला काही मानसिक व्याधी होत असेल, झाली असेल, तर न घाबरता, संकुचित न होता तुम्ही उपचार घेतले पाहिजेत. तुम्ही तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे जेणेकरून तुम्ही शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं ठेवू शकाल.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अकोला इथं अतिविशेषोपचार रुग्णालय पूर्ण क्षमतेनं सुरू करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अकोला इथं दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय इथं 2 दिवसीय महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ, तसंच शिवापूर आणि बोरगाव मंजू इथल्या रुग्णालयाचं भूमिपूजन आणि हुतात्मा स्मारकाचं उद्घाटन काल फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. अतिविशेषोपचार रुग्णालयासाठी केंद्र शासनानं 120 कोटी आणि राज्य शासनानं 40 कोटी रुपयांचा निधी दिला असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. अहमदनगरमध्ये 15व्या जिल्हास्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचं उद्घाटन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते काल झालं. ऐकूया याविषयीचा वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
14 वर्षापूर्वी सुरू झालेल्या जिल्हास्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाने आता चांगले बालसे धरले आहे. हे संमेलन राज्यस्तरीय झाले. राज्यातील साहित्यिकांना, कवींना आणि कथाकारांना व्यासपीठ देण्याच्या दृष्टिकोनातून या साहित्य संमेलनाची निर्मिती झाली. 15व्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. शेतकऱ्यांचे दुःख वेदना सहन करण्याची ताकद तुमच्या साहित्यातून मिळाली पाहिजे, त्याचबरोबर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची मानसिकता तयार होऊ नये असे साहित्य निर्माण करण्याची शपथ आपण सर्वांनी घेतली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ पुरुषोत्तम भापकर, स्वागत अध्यक्ष आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण काका जगताप, माजी संमेलनाध्यक्ष आमदार लहू कानडे, कवी इंद्रजित भालेराव, महापौर रोहिणीताई शेंडगे उपस्थित होते. शब्दगंध साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य आणि अहमदनगर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन होत आहे. 2 दिवसीय साहित्य संमेलनातील पहिला दिवस संमेलनाचे उद्घाटन लोकसाहित्य जागर यात्रा, कवी संमेलन, कथाकथन आणि स्वागताध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांच्या मुलाखतीने पार पडला. यावेळी लोकसाहित्य जागर यात्रा काढण्यात आली. या यात्रेत वासुदेव पिंगळा जोशी, गोंधळी पथक, शाहिरी पथक आदी सहभागी झाले होते. आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज सापुते, अहमदनगर.
पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील 5 सामने 21 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत. याविषयी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सचिव सुरेंद्र भांडारकर यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
आपल्याकडे वर्ल्ड कपसाठी आपण खूप जोरात तयारी करतो. टोटल कपॅसिटी आपली 37,000 जरी असली तरी काही नियमाप्रमाणे आपल्याला सीट्स किल करायला लागतात आणि त्याच्यामुळे ते थोडे सीट्स कमी होतात. त्याच्या साधारण 32,000 पर्यंत आपली ती कपॅसिटी येते आणि पार्किंग हे आपण अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्लॉट्स आपण घेतले. टोटल 40 एकर आपण पार्किंगसाठी घेतलेले आहेत. एक बलून आपण प्रत्येक पार्किंगच्या इथं वेगवेगळ्या कलरचे सोडणार आहोत, त्याला पार्किंग नंबर असतील. त्यानंतर पाऊस हा जरी आला तरी आपण आता नव्याने ईस्ट आणि वेस्ट साईडला शेड्स केलेले आहेत, ज्या बीसीसीआय आणि आयसीसीच्या नॉर्म्स प्रमाणे जेवढ्या लांबपर्यंत करता येईल तेवढ्या आपण केलेल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यातील वणी येथील श्री सप्तशृंगी गडाच्या विकासासाठी पर्यटन आराखडा तयार करण्यात येत असून 81.86 कोटी रुपयांच्या या आराखड्याला लवकरच मान्यता देण्यात येईल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिली. नाशिक जिल्ह्यातील कळवण आणि सुरगाणा इथल्या 494 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन पवार यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सव पूर्वीच्या 9 दिवसांच्या मंचकी निद्रेस आरंभ झाला असून 15 ऑक्टोबरला घटस्थापना होऊन शारदीय नवरात्र उत्सवास आरंभ होणार आहे. कोल्हापूरचा शाही दसरा राज्य शासनानं राज्य महोत्सव म्हणून घोषित केला असून यंदा 15 ते 24 ऑक्टोबर होणाऱ्या या महोत्सवांतर्गत 9 दिवस अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. 11 लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या रजनी उर्फ कलावती समय्या वेलादी या जहाल महिला नक्षलीनं काल गडचिरोली इथं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्यापुढं आत्मसमर्पण केलं. आत्मसमर्पण योजनेअंतर्गत तिला 4.5 लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. चीनमध्ये हांगचौ इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं पदकांची 100 ओलांडून इतिहास रचला आहे. आतापर्यंत 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य पदकांसह भारतानं 107 पदकं मिळवली आहेत. काल भारतानं 6 सुवर्ण पदकांसह 10 हून अधिक पदकांची कमाई केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी सर्व खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान पुरुषांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना चेन्नई इथं ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. हवामान. राज्यात बहुतांश भागात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या अर्थव्यवस्थेची गुणवत्ता आणि सर्वसमावेशकता कायम राखण्याचं युवकांपुढे आव्हान, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं प्रतिपादन. पुण्यातील ससून रुग्णालय प्रशासन सज्जतेचा आढावा, उपचार पूर्ण झालेल्या कैद्यांची तातडीनं कारागृहात रवानगी करण्याचे आदेश. नांदेड जिल्हा कारागृहातील 2 अधिकारी आणि 2 कर्मचारी निलंबित आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं पदकांची 100 ओलांडून रचला इतिहास. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.